उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. पुन्हा एकवार श्रोत्यांनो, आपणा सर्वांचे ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करीत असताना मला खरोखर अतिशय आनंद होत आहे. माझा विश्वास आहे की आपण सर्व बरे आहात आणि रोजच्याप्रमाणे अध्ययनात भाग घेण्याकरिता तयारीत बसलेले आहात. आपला अधिक वेळ न घेता मी सर्वप्रथम आपल्या मनाच्या तयारीकरिता सादर करीत आहे एक मधुर गीत. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या थोर आणि पराक्रमी नावाला शतशः धन्यवाद देत आम्ही सर्व तुझ्या चरणाशी येत आहोत. तू हे जीवन आम्हाला दिलेलं आहेस आणि तुझा आमच्या जीवनामध्ये उद्देश आहे. तू आमच्यावर प्रेम करतोस आणि तुझी हीच इच्छा आहे की आमच्या जीवनाच्याद्वारे तुला गौरव प्राप्त व्हावे, तुझी प्रशंसा व्हावी आणि तुझी सेवा व्हावी. प्रभू, आजच्या वचनाला आमच्याकरिता आशीर्वादित कर. हे वचन समजण्याकरिता तू आमची मदत कर. जे लोक आजारी आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. पवित्र प्रभू, आमची प्रार्थना आहे की प्रत्येक कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव, प्रत्येक व्यक्तीवर आशीर्वाद पाठव. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तू आपल्या सामर्थ्याने दूर कर आणि प्रत्येकाला आज आशीर्वादांनी भरपूर कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 21व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज 8व्या वचनापासून आम्ही आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. माझ्यासोबत उघडा पवित्र शास्त्रातील पहिले पुस्तक उत्पत्ती 21 अध्याय. 3-7 ही वचने मी मागच्या कार्यक्रमामध्ये आपणाकरिता वाचली होती. या ठिकाणी काही महत्वाची सत्य आम्ही लक्षात घ्यायला हवी आणि पहिले सत्य हे की इसाकाचा जन्म एक चमत्कारपूर्ण जन्म होता. तो निसर्ग नियमांच्या विरुद्ध असा होता. रोमकरासपत्र 4:19 19व्या वचनात पॉल लिहितो, रोमकरासपत्र 4:19 वचन, तो विश्वासात दुर्बळ न होता त्याने आपले मेल्यासारखे झालेले शरीर, कारण तो सुमारे 100 वर्षांचा होता, आणि सारेच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही लक्षात आणली. देवाने निर्जीवपणातून जीवन निर्माण केले. श्रोत्यानो, देवाने येशू ख्रिस्ताचा जन्म एक नवीन आश्चर्यकारक व दैवी जन्म म्हणून जगासमोर सादर केला व जगाची मती कुंठित केली असे झाले नाही. त्याने येशू ख्रिस्ताच्या निसर्ग नियमाविरुद्ध असलेल्या जन्मासाठी इसाकाच्या जन्माद्वारे आधीच जगाची तयारी केली होती. प्रभू परमेश्वराला काही एक अशक्य नाही. अब्राम व सारा यांची शरीरे दुबळी असली तरी आपल्या योजनेच्या व वचनाच्या परिपूर्तीसाठी देवाने त्यांची शारीरिक तयारी केली. जर आपण पवित्र शास्त्रातील चमत्कारांचा नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की देवाने केलेला किंवा येशू ख्रिस्ताने केलेला प्रत्येक चमत्कार निसर्गाच्या नियमांविरुद्ध असा होता. देवाने निसर्गाला, आमच्या भोवती असलेल्या भौतिक जीवसृष्टीला विशिष्ट अशा नियमांमध्ये बांधलेले आहे. म्हणून आम्हाला सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांची एक चाकोरीबद्ध हालचाल होताना दिसते. निसर्गातल्या विविध गोष्टींना आणि कानाला त्याने एका चाकोरीत बंद केलेले आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी स्वतःहून त्या चाकोरीबाहेर त्या नियमांपलीकडे जाऊ शकत नाहीत. परंतु यहोवा देव प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः निर्माणकर्ता असल्यामुळे तो या नियमांच्या पलीकडे आहे. हे नियम त्याला स्वतःला लागू पडत नाहीत व त्या नियमांना सहज बदलून तो आपली योजना किंवा इच्छा परिपूर्ण करतो. म्हणून श्रोत्यानो, जे माणसाला अशक्य आहे ते परमेश्वराला सहज शक्य आहे. स्तोत्रकर्ता 34वे स्तोत्र 8-10 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 34वा अध्याय 8-10 वचनांमध्ये म्हणतो, अहो यहोवा चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याचा आश्रय धरतो तो सुखी आहे. अहो तुम्ही त्याचे पवित्र जन हो, यहोवाला भ्या, कारण जे त्याचे भय धरतात त्यांना उणे पडत नाही. तरुण सिंहांना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे यहोवाला शोधतात त्यांना कोणतीही चांगली गोष्ट उणी पडणार नाही. आता आपण 8वं वचन वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक 21वा अध्याय 8वे वचन, तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले. इजाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्रामाने मोठी मेजवानी दिली. या ठिकाणी आमच्या आध्यात्मिक जीवनाविषयी आम्हाला काही शिकता येण्यासारखे आहे. पेत्राचे पहिले पत्र 2वा अध्याय 2वे वचन आम्हाला सांगते. पहिले पत्र पेत्राचे 2वा अध्याय 2वे वचन, तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निऱ्या दुधाची इच्छा धरा, यासाठी की तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. एकदा नवीन जन्माचा अनुभव आल्यानंतर ख्रिस्ताच्या वचनाची भूक लागणे अपरिहार्य आहे. त्या वचनरूपी निऱ्या दुधानेच आमची आध्यात्मिक वाढ होते. आम्ही वचनाच्याद्वारे प्रतिदिनी वाढायला हवे, परंतु एक वेळ अशी येते की नुसते वचन वाचणे आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी पुरेसे नसते. त्या वचनातले सिद्धांत समजून आपले आत्मिक जीवन व आपले वर्तन यांचा पाया त्यावर रचण्याची आम्हाला गरज असते. इब्री लोकासपत्र 5वा अध्याय 13-14 वचने आम्हाला सांगतात. इब्री लोकासपत्र 5वा अध्याय 13-14 वचने, कारण दुधावर राहणारा प्रत्येक जण न्यायपणाच्या वचनाविषयी अपरिचित आहे, कारण तो ताने बाळ आहे. परंतु जे पूर्ण वयात आलेले, ज्यांच्या इंद्रियांना बऱ्या वाईटाचा निवाडा करण्याकरिता वहिवाटीने अभ्यास झाला आहे, त्यांच्यासाठी जडांना आहे. केवळ श्रोत्यानो, शास्त्रवचन पुरेसे नाही, तर शास्त्राभ्यासाची प्रत्येक विश्वासणाऱ्याला गरज आहे. 9 आणि 10 वचने पुढे आम्हाला सांगतात, हागार मिस्रिणीस अभ्रामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले, तेव्हा ती अभ्रामास म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालून द्या, माझा मुलगा इसाक याचबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. श्रोत्यानो, इतके दिवस अब्रामाच्या घरामध्ये काही शांती निश्चितच होती, पण इसाकाच्या जन्मानंतर काही काळातच ती शांती भंगली होती. आणि इतके दिवस चांगले वागणारा इश्माईल आता त्रासदायक बनला होता. आपल्याला माहीत आहे का की विश्वासणाऱ्यांचे दोन स्वभाव असतात. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचे पूर्ण परिवर्तन होत नाही तोपर्यंत त्याचा स्वभाव दैहिक किंवा जुना स्वभाव असतो, आणि तो स्वभाव त्याच्या वर्तनाचे नियंत्रण करतो. जे त्याला करावेसे वाटते तेच तो करतो. परंतु श्रोत्यांनो, जे तुम्हाला साहजिकपणे वाटते ते नेहमीच चांगले असते असे नाही. परंतु जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारक म्हणून स्वीकारता व तुमच्यामध्ये मोठे परिवर्तन होते, तेव्हा तुम्हाला नवीन म्हणजे आत्मिक स्वभाव प्राप्त होतो. आणि तुम्हाला जेव्हा नवीन स्वभाव प्राप्त होतो तेव्हाच संघर्ष निर्माण होतो. तुमच्या जुन्या व नव्या स्वभावात हा संघर्ष होऊ लागतो. रोमकरासपत्र 7वा अध्याय 19वे वचन यामध्ये प्रेषित पॉल म्हणतो, रोमकरासपत्र 7वा अध्याय 19वे वचन, कारण जे चांगले मी इच्छितो ते मी करीत नाही, परंतु जे वाईट मी इच्छित नाही ते मी आचरितो. म्हणजे जे नवीन स्वभाव करू इच्छितो ते जुना स्वभाव करू देत नाही. याचा अर्थ अजूनही जुना स्वभाव नियंत्रण करीत आहे. आणि एक वेळ अशी येते श्रोतानो की तुम्हाला या दोन स्वभावांपैकी एकाची निवड करणे पर्याप्त ठरते. प्रभूच्या अधीन असण्याविषयी निश्चय करणे अगदी आवश्यक आहे. आपण एकतर देवाच्या पवित्र आत्म्याला जीवनात कार्य करू द्याल किंवा देह स्वभावानुसार वागाल. याशिवाय देवाच्या पुत्र व कन्येला दुसरा पर्याय नाही. आपल्याला माहीत आहे का की येशू ख्रिस्ताला तारक म्हणून स्वीकारणारे स्वर्ग राज्याचे वतनदार आहेत, आणि म्हणून त्यांनी ख्रिस्त शिष्याला शोभेल असे वागायला हवे. परंतु जर कोणी स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेत असेल आणि ख्रिस्ताला आवडेल त्याच्या नावाला शोभेल असे वर्तन करीत नसेल, तर त्याने स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून अवश्य आहे की आज जेव्हा आपण हे वचन ऐकत आहात तेव्हा आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करावे. आता आपण 11 वचन वाचूया. अब्रामास आपल्या मुलांसंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. इश्मायलाचा जन्म दासीपासून झालेला असला तरी तो अब्रामाचा स्वतःचा त्याच्या रक्तमासाचा पुत्र होता, आणि इझाक तर अगदी लहान मुलगा होता. अशातच त्याचे घरामध्ये आगमन झालेले होते, आणि इश्मायल तर अनेक वर्षांपूर्वी अब्रामाच्या घरात जन्मला होता. आता तो किशोरावस्थेमध्ये होता. अब्रामाला निश्चितच त्याच्याविषयी खूप प्रेम व जिव्हाळा वाटत असेल, आणि आता इश्मायलाला दूर पाठवणे ही अब्रामाच्या दृष्टीने एक फार दुःखाची गोष्ट होती. श्रोत्यानो, मी आपणाला मागे सांगितले ते पुन्हा एकदा मला आपणाला सांगू द्या की सारा व अब्राम यांनी जे कृत्य केले होते ते प्रभू परमेश्वराला अजिबात मान्य नव्हते. त्यांनी परमेश्वराची वाट न पाहता आपल्या बुद्धीने त्याचे सहाय्य करण्याचा प्रयत्न केला, आणि या प्रयत्नातून इश्मायलाचा जन्म झाला होता. हे सर्व परमेश्वराच्या विरुद्धात होते. पुष्कळदा श्रोत्यानो, आम्हाला फार घाई असते. आम्ही परमेश्वराच्या मार्गदर्शनाची वाट पाहत नाही, परमेश्वराच्या इच्छेची आम्ही जाणीव ठेवत नाही, आणि त्यामुळेच आमच्या जीवनामध्ये बऱ्याच चुका आम्ही करून बसतो. मला वाटतं की हे पुत्र विरहाचे व घरातल्या अशांतीचे दुःख अब्रामाने देवाकडे प्रार्थनेतून नेले असावे, कारण आम्हाला पुढच्या काही वचनांमध्ये देवाचा आदेश वाचायला मिळतो. या संपूर्ण घटनेचे स्पष्टीकरण घेण्यापूर्वी 21:12-13 ही वचने आता आपण वाचूया. तेव्हा देव अब्रामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इझाकच चालविणार. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. परमेश्वराने अब्रामाला स्पष्ट सांगितले की तो त्याने वचन दिल्याप्रमाणे इश्मायलाचा अब्रामाचा पुत्र म्हणून स्वीकार करणार नाही. देवाने अब्रामाला त्याच्या वसारेमधल्या मतभेदाविषयी आदेश दिला आणि त्याला स्पष्ट सांगितले की इझाकातच तुझे संतान म्हटले जाईल. दासीपुत्र व खरा वारस हे दोघेही आपल्या पित्याचा वारसा प्राप्त करू शकत नाहीत. पित्याचा वारसा नेहमीच त्याच्या खऱ्या वारसाला मिळतो, आणि ही उपमा नवीन करारामध्ये विश्वासणाऱ्यांच्या स्वभावाविषयी व नियमशास्त्राधीन असलेले व ख्रिस्ताच्या नियमाधीन असलेले यांच्यासाठी वापरण्यात आलेली आहे. दासपणाची उपमा विश्वासणाऱ्याच्या जुन्या स्वभावाला दिलेली आहे, आणि खऱ्या पुत्राची उपमा विश्वासणाऱ्याच्या नवीन म्हणजे आत्मिक स्वभावाला दिलेली आहे. विश्वासणारा एकाच वेळेस आपल्या दैहिक व आत्मिक स्वभावाला अनुसरून चालू शकत नाही. त्याला ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी आत्मिक स्वभावाची निवड करणेच आवश्यक ठरते. श्रोत्यानो, याकोबाचे पत्र 1:8 वचन आम्हाला सांगते की तो दुहेरी मनाचा माणूस आपल्या सर्व मार्गात चंचल आहे. यावरून अनेक ख्रिस्ती लोकांमधली अस्थिरता व असुरक्षितता स्पष्ट होते. त्यांना जगाबरोबर चालावेसे वाटते आणि प्रभूबरोबरही चालावेसे वाटते. ते आत्मिकरित्या भंगलेल्या व्यक्तिमत्वाचे लोक आहेत. ख्रिस्ताच्या संगती तुम्हाला चालायचे असेल तर तुम्हाला जगाच्या संगती चालता येणार नाही. ख्रिस्तासंगती चालण्यासाठी आत्मिक स्वभावानुसारच चालायला हवे, आणि आम्ही देवाच्या अधीन असावे अशी आम्हाला आज्ञा करण्यात आली आहे. रोमकरासपत्र 6:13 विवचन सांगते. रोमकरासपत्र 6:13 विवचन, आणि तुम्ही आपले अवयव अन्यायाची शस्त्रे होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका, तर आपण मेलेलातून जिवंत झालेले असे आपणास देवाला सादर करा, आणि आपले अवयव न्यायपणाची शस्त्रे होण्याकरिता देवाला सादर करा. पॉल पुढे असे म्हणतो श्रोत्यानो की देहाच्या अशक्तपणामुळे नियमशास्त्र जे करू शकत नव्हते ते देवाचा आत्मा साधू शकतो. पुढे रोमकरासपत्र 8:3-4 वचने आम्हाला सांगतात, कारण नियमशास्त्र देहामुळे दुर्बल असल्यावरून त्याला जे असाध्य ते देवाने केले, म्हणजे त्याने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापाकरिता पाठवून देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला, यासाठी की जे आपण देहाप्रमाणे वागत नाही तर आत्म्याप्रमाणे वागतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राचे न्यायपण परिपूर्ण व्हावे. नियमशास्त्राने माणसाच्या जुन्या स्वभावाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यात अपयशी ठरले. आणि आता नियमशास्त्र जे कधी साध्य करू शकत नव्हते ते देवाच्या आत्म्याने नवीन स्वभावात सामर्थ्य देऊन साध्य केले. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की इश्माईल देहिक स्वभावाचे प्रतीक आहे तर इसाक आत्मिक स्वभावाचे प्रतीक आहे. मी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे इसाकाचा जन्म येशू ख्रिस्ताच्या जन्माचे प्रतिरूप आहे. देवाने मानवजातीवर अचानक व अनपेक्षितरित्या कुमारी मातेपासून जन्म ही कल्पना लादली नाही व हे सत्य जगाला त्याने जबरदस्तीने स्वीकारायला लावले नाही, तर त्याआधी अनेक आश्चर्यकारक जन्मांच्याद्वारे त्याने मानवजातीची ख्रिस्ताच्या जन्मासाठी तयारी केली. त्यामध्ये इसाकाचा जन्म, शमशोनाचा जन्म आणि बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म यांचाही समावेश आहे. इसाकाचा जन्म व येशू ख्रिस्ताचा जन्म या दोन जन्मांमध्ये जे विशेष असे साम्य आहे त्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. या दोघांचाही जन्म अभिवचनानुसार झाला. जेव्हा देवाने आब्रामाला खासद्यांच्या ऊर या देशातून 25 वर्षांपूर्वी बाहेर काढून आणले तेव्हा त्याने त्याला अभिवचन दिले होते की तो त्याला व सारेला पुत्र देईल, आणि त्याने ते अभिवचन 25 वर्षांनंतर पूर्ण केले. प्रभू परमेश्वराने इस्रायल देशाला अभिवचन देऊन सांगितले होते की कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, आणि एक दिवस बेथलेहेम गावी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्या भविष्याची ही परिपूर्ती झाली. दोन्ही जन्मांविषयी अभिवचन देण्यात आली होती. दुसरे साम्य हे श्रोत्यांनो की या दोन्ही जन्मांच्या अभिवचनात व त्यांच्या परिपूर्तीत एक मोठे मध्यांतर होते. इसाकाच्या बाबतीत ते 25 वर्षांचे होते, तर येशू ख्रिस्ताच्या बाबतीत ते 1000 वर्षांचे होते. या दोन्ही जन्मांची घोषणा सारा व मरिया या दोघींनाही अशक्य व अविश्वसनीय वाटली. जेव्हा देवाच्या दूतांनी आब्रामाची भेट घेतली आणि त्यांनी इसाकाच्या जन्माची घोषणा केली तेव्हा ते अगदी अशक्य वाटले, आणि सारा त्यावेळेस हसली. तिला ही गोष्ट अशक्य वाटली. नंतर आपण पाहतो की कुमारीपासून बालक जन्मण्याच्या कल्पनेविषयी पहिला प्रश्न मरेनेच विचारला. तिला जेव्हा देवदूताने येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगितले तेव्हा ती म्हणाली, हे कसे शक्य आहे, कारण मला तर पुरुष माहीत नाही. इसाक व येशू या दोघांची नावे त्यांच्या जन्मा अगोदर ठेवण्यात आली होती. अब्राहम व सारा यांना सांगण्यात आले होते की त्यांना मुलगा होईल व त्याचे नाव त्यांनी इसाक ठेवावे. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत देवदूताने काय म्हटले ते मत्ते कृषुभवर्तमान 1:21 वचन आम्हाला सांगते. वचन सांगतं, आणि ती मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकास त्यांच्या पापांपासून तारेल. आणखीन एक साधर्म्य म्हणजे इसाक व येशू या दोघांचाही जन्म नियोजित वेळेस झाला. आपण उत्पत्तीचे पुस्तक 1:2 शिकलो की जो नेमलेला समय देवाने त्याला सांगितला होता त्या समय सारेला मुलगा झाला. तसेच पॉल गलतीकरास पत्र चौथा अध्याय चौथे वचन, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र स्त्रीपासून झालेला नियमशास्त्राच्या स्वाधीन झालेला असा पाठवला. दोन्ही जन्म अर्थात इसाकाचा जन्म आणि येशूचा जन्म चमत्कारपूर्ण होते, आणि इसाक व येशू दोघांच्याही जन्माने त्यांच्या पित्यांना विशेष आनंद झाला. इसाकाचा अर्थ हास्य असा होतो, आणि निश्चित श्रोत्यानो त्याच्या जन्माने आब्रामाला आनंद झाला. येशू ख्रिस्ताविषयी देवपित्याला काय वाटले ते मत्तेकृषुभवर्तमान 3:17 सांगते. मत्तेकृषुभवर्तमान 3:17, आणि पहा आकाशातून वाणी म्हणाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्या ठाई मी संतुष्ट आहे. इसाक व येशू यांच्यातील आणखी एक साधर्म्य हे की दोघेही मरणापर्यंत आपल्या पित्याच्या आज्ञेत राहिले. पुढच्या म्हणजे 22 अध्यायात आपण वाचणार आहोत की इसाकाचे त्याच्या पित्याद्वारे अर्पण होणार होते. आणि श्रोत्यांनो, शेवटी इझाकाचा चमत्कारपूर्ण जन्म हा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे चित्र आहे. आपण याआधीच पौलाचे याबाबतीतले विधान पाहिले आहे. तो रोमकरासपत्र 4:19 वचनामध्ये अब्रामाचे मेल्यासारखे झालेले शरीर व सारेच्या गर्भाशयाचे निर्जीवपण याविषयी उल्लेख करतो. इझाकाच्या बाबतीत देवाची विशेष अशी योजना होती आणि ती पूर्ण होणे अगत्याचे होते. त्याबाबतीत अकारण भावनाप्रधान होण्यात अर्थ नव्हता. शिवाय इश्मायलाचा जन्म देवाच्या योजनेप्रमाणे नव्हता. देवाच्या दृष्टीने अब्राम व सारेचे ते एक पाप होते. म्हणून परमेश्वराने अब्रामाला स्पष्ट सांगितले की सारा जे काही तुला सांगते ते तिचे सर्व म्हणणे तू ऐक, कारण इझाकातच तुझे संतान म्हटले जाईल. परंतु देवाने अब्रामाच्या इश्मायलाविषयीच्या भावनांचीही कदर केली आणि त्याच्या बाबतीतही त्याने अब्रामाला अभिवचन दिले. आता आपण 13 वचन वाचूया. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. मला वाटतं या अभिवचनाने त्यावेळेस तरी अब्रामाला मोठे समाधान प्राप्त झाले असेल आणि त्याने देवाच्या आज्ञेचे पालन करून हगार व इश्मायल यांना आपल्यापासून दूर पाठवून दिले. 14 वचन पहा, तो म्हणतो, नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारीच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केली. ती निघून बैर शेबाच्या रानात भटकत राहिली. हे काम अब्रामासाठी अतिशय कठीण होते. आपल्या मुलाला व त्याच्या आईला एका अनिश्चित जीवनामध्ये घालून देण्यासाठी अब्रामाला निश्चितच हृदयावर नक्कीच दगड ठेवावा लागणार असणार. पण तो देवावर अढळ विश्वास ठेवणारा असल्यामुळे त्यांच्या भविष्याची काळजी त्याने आपल्या देवावर सोपवली असणार. देवावर प्रीती करणाऱ्या अब्रामाला त्याची आज्ञा पाळणे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रिय होते. श्रोत्यांनो, आम्हाला जर ख्रिस्ताच्या प्रीतीत राहायचं असेल तर त्याच्या आज्ञेतही राहावे लागते. त्याने या संदर्भात योहानकृत शुभवर्तमान 15:9-10 वचनांमध्ये म्हटले की जशी बापाने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे. माझ्या प्रीतीत रहा. जसा मी आपल्या बापाच्या आज्ञा पाळल्या असून त्याच्या प्रीतीत राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. श्रोतांनो, अनेकदा आमच्या व ख्रिस्ताच्या मध्ये येणाऱ्या आमच्या प्रियजनांना आम्हाला त्या ठिकाणापासून दूर करावेच लागते, कारण ख्रिस्ताच्या व आमच्यामध्ये जी व्यक्ती किंवा वस्तू आहे ती एक प्रकारची मूर्ती असते आणि आमच्यामध्ये कोणी व्यक्ती किंवा वस्तू असावे हे येशू ख्रिस्ताला मान्य नाही. तो आमचा निर्माणकर्ता व उद्धारक आहे आणि तो आमच्या संपूर्ण प्रीतीवर हक्क सांगण्याकरिता योग्य आहे. आणि त्याला सोडून एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर आपले मन जडून बसणे व त्या व्यक्तीला कळत नकळत ख्रिस्ताचे स्थान देणे हा त्याच्या समोर फार मोठा अपराध आहे. नंतर 15-21 वचने पुढे आम्हाला सांगतात, उत्पत्तीचे पुस्तक 21:15 वचने, मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारीला म्हटले, हागारे, तू कष्टी का? भिऊ नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर. त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मग देवाने तिचे डोळे उघडिले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरिले व मुलास पाजिले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली. परमेश्वर फार काळजी वाहणारा, प्रतिदिनी आमचा भार वाहणारा देव आहे. जरी श्रोतानो हागारीचे अब्रामाच्या जीवनातले आगमन देवाच्या इच्छेविरुद्ध होते तरी परमेश्वराने अब्रामाला इश्मायलाविषयी दिलेले वचन पाळले. यानंतर मात्र पवित्र शास्त्रात इश्मायलाच्या वंशजांविषयी माहिती दिलेली नाही, परंतु त्याचे वंशज अरब आजही त्या वाळवंटात राहत आहेत. 22-23 वचने आम्हाला सांगतात, त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे आब्रामास म्हणाले, जे काही तुम्ही करिता त्यात देव तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शब्देवर असे म्हणा, मी तुमच्याशी तुमच्या पुत्रपौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझवर कृपा केली तशी मी तुम्हावर व ज्या देशात मी उपरी होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करेन. अब्रामाविषयीची चांगली साक्ष आहे की जे काही तू करतोस त्यात देव तुझ्याबरोबर आहे. जर आमच्याही जीवनाश्रोत्यानो अशी साक्ष हवी असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ख्रिस्तामध्ये असायला हवे. आणि ख्रिस्तामध्ये असणे याचा साधा सोपा अर्थ हा आहे की देवाने येशू ख्रिस्ताच्याद्वारे जे तारण सिद्ध केले आहे, जे प्रायश्चित्याने आमच्यासाठी ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे ठेवले आहे, त्याचा मनापासून स्वीकार करणे आणि आपली पापे पदरी घेऊन ती ख्रिस्ताजवळ कबूल करणे व त्याला आपला उद्धारक मानणे असा अर्थ आहे. परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर लादले आणि जी शिक्षा आम्हाला होणे क्रमप्राप्त होते ती त्याने ख्रिस्ताला भोगायला लावली. त्याच्या मरणाद्वारे अशा प्रकारे मानवजातीच्या पापाचे प्रायश्चित करण्यात आले. जेव्हा आम्ही या सत्यावर विश्वास ठेवतो व पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारे देवबापाकडे जातो तेव्हा तो आमच्या पापांकडे पाहत नाही, तर ख्रिस्ताच्या प्रायश्चिताकडे पाहतो आणि आमचा तो ख्रिस्तामध्ये स्वीकार करतो. ख्रिस्त तुमच्या व माझ्याकरिता देवाने सिद्ध केलेला जिवंत मार्ग आहे. त्याच्या शिकवणीप्रमाणे चालणे, त्याच्या वचनात व विश्वासात वाढणे हे त्या मार्गात चालणे आहे. आणि असे जेव्हा आम्ही करतो तेव्हाच प्रभू परमेश्वर आमच्या सर्व मार्गात आमच्या सह राहतो. तसा तो अब्रामा संगती होता आणि आजही देवाच्या अनेक सेवकांसह आहे. काय तो तुमच्या सोबत आहे? तुम्ही त्याच्या समक्षतेमुळे इतरांसाठी आशीर्वादाचे कारण आहात काय? हे प्रश्न स्वतःला विचारा आणि उत्तर शोधा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.